नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरों देता. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल मंत्री आणि आमदारांची बसका घेऊन अधिवेशनाविषयी चर्चा केली. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलै सावन सुरू जातले. अधिवेशनात मांडपाची विधेयकं, प्रश्नोत्तराचे सत्र तसेच हेर कामकाजाविषयी हांवें मंत्री तसेच आमदारांकडेन चर्चा केली असे मुखेलमंत्र्यांनी बसके उपरांत सांगले. राजकीय मळार मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा आसा. मंत्रिमंडळात फेरबदल करपाचो सध्या तरी विचार ना. मंत्री तसेच आमदारांकडेन फकत अधिवेशनाचेर चर्चा झाली असे स्पष्टीकरण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिले. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तुकी 11 जुलैक सांजे मोपा लिंक रोडाचे उक्तावण जातले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. ह्या वेळार विधानसभेत विचारपाक जाय आशिल्ले प्रस्न तसेच विधेयक थाराव बजेट तसेच हेर विषयांचेर चर्चा झाल्या अशी माहिती त्यांनी दिल्या. तसेच वेगवेगळ्या खात्यांविषयी ह्या बसकेत चर्चा झाल्याची माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. 8 ऑगस्ट मेरेन पावसाळी अधिवेशन चलतले. हेशिवाय सेगीत पडपी उटंगाराच्या पावसाच्या फाटभुयेर मुखेलमंत्री सावंत हांणी नियाळ घेतिल्ल्याची माहिती दिल्या. उत्तर आणि दक्षिण गोयच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेन तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडेन नियाळ घेतला असे त्यांनी सांगले. लोकांनी सादूर रावचे, उदक साचून रावपी वाठारात वचचे न्ही, तसेच धबधब्यांचेर वचचे न्ही असे आवाहन परत एकदा मुखेलमंत्री सावंत हांणी ह्या वेळार केला. मोपा विमानतळासावन मोपा महामार्गाक जोडपी सपदरी लिंक रस्त्याचे उक्तावण केंद्रीय रस्तो आणि येरादारी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तुकी 11 जुलैक सांजे 5 वरांचेर मोपा जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. सपुज्य 6 किलोमीटर रुंदाय आशिल्ल्या ह्या सपदरी लिंक रोडाचे काम पुराय झाला. पणजे शारातले चडशे वाठार उदका पोना गेले. मिरामार कांपालार हुंवारा सारखी परिस्थिती निर्माण जाल्ली. वर्ष पद्धतीप्रमाण 18 जून रस्तो उदका पोना गेलो. आयतारा राती सावन पाऊस पडून 18 जून वाठार ल्हवल्हव बुडपाक लागलो आणि काल सकाळ मेरेन पुराय रस्तो उदका पोना गेलो. पुराय रस्त्यार उदक भरिल्ले आणि उदकातल्यान वाट काढपी गाड्यांक लागून हे उदक दुकानांनी वचपाक लागले. एका महिन्या पहिली या वाठारातली गटारां उसपल्ली, तरी लेगीत उटंगाराच्या पावसात गटारां तुडुंब भरून 18 जून तशेंच त्या रस्त्यांक जोडपी हेर रस्त्याचेर उदक तुमिल्ले. पणजे पाट्यार हीच परिस्थिती पळोवपाक मेळ्ळी. कला आणि संस्कृती भवन, धेंपो टॉवर, सेसाघर ह्या वाठारातले रस्ते पुराय उदका पोना गेल्ले. कला आणि संस्कृती भवनाकडेन धोपरभर उदक भरिल्ले. या रस्त्यावयल्यान स्कूटरी चलयतना लोकांक सर्कसी करच्यो पडटाल्यो. मिरामार आणि कांपाल पहिलेच खेपे हुंवार आयलो. ह्या खातीर लोकांक घरांतल्यान भायर पडप कुस्तार जाले. जाल्यार कामारभाट पणजे सांतिनेज पोयचे उदक रस्त्यावेल्यान व्हावपाक लागले आणि हे उदक कुशीच्या वाठारांनी घुसले. सेगीत पडपी पावसाक लागून साश्टी तालुक्यात जायत्या सुवातांनी उदकाची पातळी वाढल्या आणि सुरावली माजोडा आणि रेल्वे सबवेचे रस्ते बुडून गेल्ल्यान ह्या रस्त्यांचेर येरादारी वाहन चालकांक धोक्याचे थारला. उतोर्डा आणि माजोडा वाठारांनी शेतांनी हुंवार येऊन रस्त्यांचेर हुंवार आयिल्ल्यान जायत्या भितरल्या वाठारांनी येरादारी बंद झाली. मडगाव लागसरच्या मुंगूल वाठारात शेतातली उदकाची पातळी वाढल्या आणि रातच्या वेळार पाऊस थांबलो ना जाल्यार रस्तो बुडपाचो भय आशिल्ल्याची माहिती मेळ्ळ्या. धर्मापूर वाठारात लेगीत हुंवाराच्या उदकाची पातळी वाढिल्ल्यान प्रशासन आपल्या देगेवयल्या घरांतल्यान लोकांक भायर काढपाचो यत्न करतालो. व्हड पावसाक लागून कुडतरी आणि वेर्णा वाठारात दरड कोसळपाच्यो घडणुको घडल्यो, पूण उजो पालोवपी दळाच्या जवानांनी रोखडोच दरडी कोसळिल्लो गाळ काढून उडयल्या उपरांत रस्तो येरादारी खातीर उक्ते केले. जमावली हांगाच्या गोशाळेतली गोरवा सुरक्षेचो उपाय म्हणून हेरकडेन व्हरून दवरली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.